93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्रा आहे तुमच्या सोबत आणि श्रुती आधी आहे. गुड मॉर्निंग श्रुती.
गुड मॉर्निंग रुद्रा.
आज मॉर्निंग नंबर वन मध्ये तसं बऱ्याच लोकांचं म्हणणं मला लोकांना ऐकवता आलं नाही, कारण जरा वेळेची मर्यादा वगैरे वगैरे गोष्टी. तर मग जे काय आहे, जे काय इंद्रजीतजींनी खर तर फार काही व्हॅल्युएबल गोष्टी शेअर केल्या होत्या आजच्या आपल्या विषयासंदर्भात, त्या आपण उद्याच्या लोकांना ऐकवणार आहोत.
नक्कीच. टू बी कंटिन्यूड वगैरे.
टू बी कंटिन्यूड वगैरे. आणि उद्याच्या शो मध्येच एक स्पेशल गोष्ट अनाऊन्स सुद्धा होणार आहे.
क्या बात है.
सो वो अनाऊन्समेंट का इंतजार करो आणि आता एन्जॉय करा श्रुती सोबत.
3 तास नो त्रास.
आणि शो कसा वाटला आरजे रुद्रा 93.5@gmail.com नक्की काय होत आहे. तुम्ही सुपर हिट्स 93.5 रेड एफएम
बजाते राहो.